आजचे दैनिक सुभक्ती परबोध 14 जून। देव तुम्हाला किती आशीर्वादित करू इच्छितो। परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता, तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल। अनुवाद 30:9। देव आपल्याला अनिच्छेने आशीर्वादित करत नाही। देव आपल्यावर उपकार करावयास आवेश असतो। आपण त्याच्याकडे जावे अशी तो वाट पाहत नाही, तो आपला शोध करतो, कारण त्याचा आनंद आपले कल्याण करण्यात आहे। देव आपली वाट पाहत बसत नाही, तो आपल्या पाठी येत असतो। स्तोत्रसंहिता 23:6 खरे तर शब्दशः अनुवाद असा आहे की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस कल्याण व दया माझ्या पिछा करते। देवाला दया करायला आवडते। मी हे परत सांगतो, देवाला दया करायला आवडते। त्याच्या लोकांचे कल्याण करण्याच्या त्याच्या इच्छेमध्ये संकोच, संदिग्धता किंवा संभावितपणा नसतो। तो मंदक्रोध आहे आणि करुणा करण्याच्या बाबतीत तत्पर आहे। सिनाय पर्वतावर उतरल्यावर मोशेला तो हेच म्हणाला, परमेश्वर दयाळू व कृपाळू देव मंदक्रोध दयेचा व सत्याचा सागर आहे। निर्गम 34:6 हेच तो इर्मया 9:24 म्हणतो, मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम, दया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे। ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो। देव कधीच वैतागलेला आणि तणावात नसतो। तो शीघ्र कोपी नाही, उलट त्याच्यात त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा अनंत, अमर्याद आणि न संपणारा उत्साह आहे। याचे आकलन करणे आपल्याकरिता कठीण आहे, कारण प्रत्येक दिवसाला यशस्वी होणे तर सोडाच, पण नुसते तोंड देण्याकरिता आपल्याला विश्रांतीची गरज असते। आपल्या भावना वर खाली होत असतात। आपल्याला एक दिवस कंटाळा येतो आणि निराश वाटते, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला आशावादीपणा आणि उत्साह जाणवतो। आपण त्या पाण्याच्या कारंजाप्रमाणे आहोत, जो कधी कमी कधी जास्त आणि अनियमित असतो, पण देव त्या विशाल नायगराच्या धबधब्याप्रमाणे आहे। तुम्ही प्रत्येक मिनिटाला 1,86,000 टन पाणी वरून खाली पडताना पाहता आणि विचार करता, नक्कीच हे पाणी ह्या जोरानुवर्षानुवर्षे खाली पडत नसणार। होय, ते तसेच पडत आलेले आहे। अशाच प्रकारे देव आपले कल्याण करण्याबाबत असतो। त्याला त्याचा कधी थकवा येत नाही, ते त्याला कधी कंटाळवाने वाटत नाही। त्याच्या नायगराच्या कृपेच्या धबधब्याला अंत नाही।